श्रीराम मूकं करोति वाचालम् अङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वां हनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा यस्यान्तं न विदुः सुरासुरवराः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने चाङ्ग्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते क्षिण एकनाथ सदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशान्तदान्त सुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अप्रियं सत्व संशुद्धिः ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जव अर्जव। हा दैवी संपदेचा गुण आपण आज पाहणार आहोत। जो तप करतो स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून आपले प्राण इंद्रिय शरीर यांची आठणी करतो, यांना तापवतो कडसवतो, आणि ज्यांनी स्वरूप प्राप्ती करून घेतलेली आहे, जो स्वरूप प्राप्तीच्या वाटेवर मार्गस्थ आहे, अशा पुरुषाचा हा अर्जव गुण सांगितलेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी या अर्जव या दैवी गुण संपदेच्या गुणावर एकच ओवी लिहिलेली आहे। आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणी मात्री सौजन्य अर्जवते, एवढी एकच ओवी लिहिली। ज्ञानेश्वर महाराजांची गंमत अशी आहे, पुढे देखील अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतिः अपैशुनम याच्यावर अहिंसेवर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी लिहिली। आणि 13व्या अध्यायामध्ये अहिंसेचं व्याख्यान करत असताना 60-70 ओव्या लिहिल्या। अर्जव मनाचा अंतःकरणाचा सरळपणा, अर्जव म्हणजे सरळपणाने पेश होणं, सरळपणाने वर्तन करणं। याच्या बुडाशी जसं बाळाच्या हिताकरता स्तन्य आई देते तशी हिताची भावना असली पाहिजे, तेव्हा त्याला अर्जव असं म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। वेगवेगळ्या कारणांनी सरळपणाचं वर्तन हे अंतस्थ हेतू जर वेगवेगळे असतील तर अंतत सरळपणाचं ठरत नाही। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जसं बाळाला बाळाचं हित आहे म्हणून बाळाला स्तनपान आई करते, ते करत असताना आपला काय फायदा, अशी काय खात्री की हा पुढे मोठा होईल आणि मोठा होऊन आपल्याला विचारेल याचा विचार आई त्यावेळेला करत नाही. त्याचं हित आहे इथं गोष्ट संपते. त्याला आता माझी आवश्यकता आहे इथं गोष्ट संपते. आणि खरोखरच पुढं मूल आईशी तसं वागेलच असं नाही. आता जे आपल्या देशात देखील वृद्धाश्रम भरायला लागलेले आहेत ते जर पाहिले तर, पण तरी देखील आई कधी असं म्हणणार नाही. तिला वाटेल, वाईट वाटेल, पण तेव्हा तिने जी कृती केली त्याच्याबद्दल तिला पश्चाताप वाटणार नाही. याला सरळपणा म्हणायचा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे ज्या सरळपणाच्या कृतीबद्दल शेवटपर्यंत आपण केलं ते बरोबरच केलं आणि हिताचंच केलं अशा प्रकारची भूमिका असते त्याला आर्जव असं म्हणायचं. जैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणी मात्री सौजन्य. सर्व भूतमात्रांमध्ये जसं एकच चैतन्य भरून राहिलेलं आहे. देह आहेत पण देह आहेत त्याच्या आत चैतन्य आहे म्हणून देह आहे, तो आहे असं त्याकरता म्हटलं जातं. ते जर चैतन्य नसेल त्या चैतन्याकरता तो आहे असं म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज. म्हणतात मोठके देहाचे उभे आणि चेतना तेथे उपलब्धे. ती चळवळीचे नि लोक हे आला म्हणती. ती चळवळ पाठी भोग क्षीण आपैसे देह गेली या ते न दिसे. ही सगळी चळवळ थांबली तेव्हा तो गेला गेला अशा प्रकारे म्हटलं जातं. हे चैतन्य सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकच आहे. अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका गुरूंकडं जे दोघं शिष्य शिकायला आलेले होते, गुरुंनी असं सांगितलं, शेवटचा परीक्षेचा दिवस होता, सगळ्या परीक्षा पास झालेले होते, आता घरी जाण्याचा काळ आलेला होता गुरुगृहातून. गुरु असं म्हणाले की आता मी जे सगळं शिक्षण दिलेलं आहे ते लक्षात घेऊन माझ्या आज्ञेला अनुसरून प्रत्येकाच्या हातात एक एक कबूतर दिलं, कोणीही पाहत नाही अशा ठिकाणी एकांतात जा, त्याची मान तिरगळा आणि परत घेऊन या. ते त्याच्यातला एक शिष्य होता तो थोडासा लांब आडोशाला गेला, कोणी इकडे तिकडे पाहत नाहीये याची खात्री केली, त्याची मान तिरगळली आणि गुरूंकडे घेऊन आला. आणि दुसरा शिष्य देखील असाच बाहेर पडला, मनुष्य वस्तीपासून बाहेर. पण त्याच्या असं लक्षात आलं की इथं पाहणारे पुष्कळ आहेत, पशु पक्षी इलबिलाट बाजूला चाललेला आहे, अजून दूर कुठेतरी जाऊ. अगदी एकांतात गेला. आता इथं तर कोणी पाहणार नाही, तिथं कोणी पाहणार नव्हतं, पण मान तिरगळताना ते कबूतर मात्र त्याच्याकडे पाहत होत. आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे पाहणारा मी देखील आहेच की. तो गुरूंकडे आला आणि म्हणाला की तुमच्या आज्ञेला अनुसरून आणि तुमच्या शिक्षणाला अनुसरून मी करण्याचा प्रयत्न केला, पण कोणी पाहत नाही अशी कोणतीच जागा मला दिसली नाही. गुरु म्हणाले की तू परीक्षेत पास झालेला आहेस. सर्वांच्या ठिकाणी एकच चैतन्य भरून राहिलेलं जसं आहे. समर्थ म्हणतात परणाळी उचलोनी पाहे उचलोनी चाले, जीवसृष्टी विवेके पाहे. पानावर जी आई देखील ती आपलं डोकं एका बाजूला सगळ्या बाजूला करते आणि धोका नाही असं म्हणून मग अंग सरकवत पुढे जाते. आणि तिकडे जर धोका आहे असं वाटलं तर मागच्या बाजूनही ती चालू शकते, त्या बाजूनही ती उचलून सगळीकडे चाचपते आणि पुढे पुढे जाते. सगळी जीवसृष्टी अशा प्रकारे चैतन्याच्या योगानेच काम करते आहे असं लक्षात घेऊन सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सौजन्य प्रेम एकसारख, आपला जसा जीव तसाच त्याचा जीव, आणि कळत न कळत आपल्याला हे माहीत असतं फक्त तसा स्पष्ट बोध तो आणि मी एक अशा प्रकारचा, त्याच्या अभावी देखील त्याचा जीव आहे आणि तो जीव काही झालं तरी वाचला पाहिजे. म्हणून आपल्या गाडीखाली जर एखादं गाडी अर्धाव चाललेली असताना एखादं मांजर कुत्र्याचं पिलू जरी आलं तरी त्याला वाचवण्याच्या नादात आपण हातपाय मोडून घेतो पण त्याच्या अंगावरून जाऊ शकत नाही. अशा आणीबाणीच्या वेळेला जसं प्राणीमात्रांशी वर्तन आपलं असतं तसं नेहमीच असणं, अद्वैत दृष्टीने सर्वत्र पाहणं, याला ज्ञानेश्वर महाराज आर्जव असं म्हणतात. अहिंसा सत्यम अक्रोधाः त्यागः शांतिः अपैशुनम दयाभूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम रीर चापलम. दुसरा श्लोक मी म्हटलं की अहिंसा ज्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्याच्या ओव्या लिहिल्या त्या अहिंसेचं इथं वर्णन करत असताना जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण अशी एकच ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. सगळ्या विश्वाचं सुख व्हावं या उद्देशाने शरीरानी मनानी वाचेनी वर्तन करणं याला अहिंसा असं म्हणतात. आधीच्या 13व्या अध्यायात केलेल्या वर्णनामध्ये इथं या मनुष्य लोकांची कशी उफराटी वर्तणूक आहे असंही वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं होतं. एका बाजूला अहिंसा म्हणायची आणि वेगवेगळ्या संप्रदायांबद्दलही थोडस ते बोललेले होते नाव न घेता, जसं तोंडावर किंवा नाकावर पट्टी बांधून राहायचं पण त्या पट्टीत श्वासोच्छ्वासाद्वारे ओढले जाणारे किती जीवजंतू मरतात याची दाख फिर्याद आहे का असं ते विचारतात. मनुष्याचं जीवन सुधारण्यासाठी म्हणून अधिक चांगलं व्हावं म्हणून वृक्षांना त्रास देणं, त्यांची मुळं आहेत ती उकडणं, त्याच्यातून रस बाहेर काढणं, पिळणं, म्हणून ज्ञानेश्वर महाराज तिथं असं म्हणतात की आमची हिंसाच अहिंसा होऊन बसलेली आहे. पण इथं मात्र ते तसं म्हणत नाहीत. इथं ते असं म्हणतात की जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण. जगाच्या सुख आणि उद्देशाकरता म्हणून शरीरानी वाचेनी मनानी वर्तन करणं हे अहिंसेचं रूप आहे. आपण जी कृती करतो त्या कृतीनी कोणाला सुख होतं आहे ना हे पाहत कृती करणं ही ज्ञानेश्वर महाराजांची अहिंसा आहे. तसंच जगाचं अंतिम हित किंवा अंतिम कल्याण हे हिंसा आणि अहिंसा हा तत्वज्ञानांच्या दृष्टीने फार मोठा चर्चेचा असा विषय खूप काळापासून आहे. अहिंसा तसंच सत्य याच्याबद्दल देखील पुष्कळ वादविवाद पंडितांमध्ये झालेले आहेत. जसं एक गाय एका दिशेने पळत गेली आणि त्याच्या पाठोपाठ कसाही धावतो आहे आणि रस्त्याला जिथं फाटा फुटतो तिथून गाय एका दिशेने गेली आणि कसं आहे, आणि विचारलं की गाय कोणत्या दिशेने गेली, कुठल्या रस्त्याने गेली, तर त्याला काय सांगायचं, सत्याचं असं विश्लेषण पुष्कळ केलेलं आहे. वाचिक सत्याच्या योगाने गाय ज्या दिशेने गेली ते सांगायला पाहिजे, मग वाचिक सत्य सांभाळलं जाईल पण गायीची हत्या होईल. पण दुसऱ्या बाजूला गाय गेली असं जर सांगितलं तर असत्य भाषण होईल पण गायीचे प्राण वाचतील. सत्य कशाला म्हणायचं? आणि हे निरूपण जे करतायत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, त्यांना काय अर्थ अभिप्रेत आहेत. युधिष्ठिर सत्यवादी, द्रोणाचार्य कोणालाच आटोपणार नाहीत हे पांडवांना श्रीकृष्णाला देखील माहित होत की हे कोणाच्यानीच पराभूत होणारे नाहीत. यांचा पराभव तर करणं जरुरीचं आहे, यांना मारायचं कसं? त्यांचा मुलगा त्यांना फार प्रिय होता आणि अयोग्य मुलाकरता म्हणून द्रोणाचार्यांनी आतापर्यंत खूप केलेलं होतं. विराटाचं अर्ध राज्य अश्वत्थामेला देऊ केलेलं होतं, विराटाकडून घेतलं, विराट नव्हे द्रुपदाकडून त्याचं अर्ध राज्य तोडून घेतलं आणि आपल्या मुलाला दिलं. त्यांचा मुलगा दुर्वर्तनीय होता, विचारांनी चांगला नव्हता, तरी देखील सगळे नियम मोडून आपल्या मुलाला त्यांनी ब्रह्मास्त्र शिकवलेलं होतं आणि त्याचा चुकीचा प्रयोग त्यांनी केलाच. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने चुकीचा प्रयोग केला. चुकीचा प्रयोग करणाला देखील करायचा होता, आयत्या वेळेला त्याला ते स्मरलं नाही, त्याचे मंत्र त्याला आठवले नाहीत आणि कशीही टोकाची वेळ आली तरी अर्जुनाच्या मनात कधीही ब्रह्मास्त्र वापरण्याचा विचार आला नाही. द्रोणाचार्यांनी योग्य व्यक्तीला जसं ते दिलं तसं अयोग्य व्यक्तीला देखील दिलं आणि अयोग्य व्यक्ती त्यांचा मुलगा होती. अशा रीतीने द्रोणाचार्य जाणं तर गरजेचं होतं पण बऱ्या मुलांनी कशाच पद्धतीने ते पराभूत होणं अशक्य होतं. अशा वेळेला द्रोणाचार्यांना फसवलंच पाहिजे असं श्रीकृष्णांनी ठरवलं. बघा आता याच्यात हे कुठं बसतात, अहिंसा सत्यम अक्रोध आर्जव, याचे तारतम्यांनीच अर्थ घेणं गरजेचं आहे. जगाच्या सुख आणि उद्देशासाठी, सुखोद्देशासाठी द्रोणाचार्य जाणं गरजेचं होतं, रावण मरण गरजेचं होतं. तेव्हा झालेली हिंसा ही जगाला सुखच प्राप्त करून देते, ती हिंसा समजू नये. हत्वापिसे इमान लोकांना हंती न निबद्धते असं म्हटलं जातं. राष्ट्राच्या कारणाकरता जेव्हा हिंसा होते तेव्हा त्याला कोणी खुनी म्हणत नाहीत, त्याचा मोठा सत्कार केला जातो. एरवी माणसाने माणसाला न मारावं असा न्यायच आहे आणि जर मारलं तर त्याच्याबद्दल शिक्षा आहे. पण दोन राष्ट्रांमध्ये जर युद्ध चालू असेल तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याने काही अपराध केलेला नाही, त्याला मारणं हे कर्तव्य आहे. का? आपल्या देशाच्या भल्यासाठी, सुखासाठी, सुखाच्या उद्देशासाठी. म्हणून ही सगळी तत्व विशिष्ट ठिकाणी लवचिक आहेत हे समजून घेऊन हे वाचणं गरजेचं आहे, हे पाहणं गरजेचं आहे. युधिष्ठिराला जो कायम सत्यवादी होता त्याला त्यासाठी भगवंतांनी निवडला आणि त्याच्या तोंडून असत्य भाषण करून घेतलं. तरीही तो संपूर्ण असत्य बोलू शकला नाही. अश्वत्थामा गेला असं तो म्हणाला मोठ्यांदा, पण हळू का होईना पुटपुटला नरो वा कुंजरो वा। हत्ती एक होता अश्वत्थामा नावाचा, त्या हत्तीला भीमानी मारलं। अश्वत्थामा मेल्याशिवाय अश्वत्थामा मेला असं मी म्हणणार नाही असं युधिष्ठिराचं म्हणणं होत। हे सत्य आणि अहिंसा हे फार विचित्र दैवी गुणांमध्ये देखील फार डिबेटेबल असे गुण आहेत। अश्वत्थामा मेला हे बरोबर आहे असं युधिष्ठिरांनी सांगितलं आणि त्याचं म्हणणं होतं की मी स्पष्ट काय ते सांगेन। श्रीकृष्ण म्हणाले की तसं करू नको, तरी तो पुटपुटला नरोवा कुंजरोवा। पण द्रोणाचार्यांना ऐकू न आल्यामुळं द्रोणाचार्यांची हिंसा झाली, द्रोणाचार्यांना मारलं गेलं। तेही द्रोणाचार्यांना मारण्याकरता जो जणू जन्माला आलेला होता अशा द्रौपदीच्या भावाने त्यांना त्याला मारलं, निशस्त्र मारलं। आणि भगवंतांच्या समोर हे झालं, त्या भगवंतांनी अहिंसा हा गुण सांगितलेला आहे, हा तारतम्याने घेणं गरजेचं आहे। आपल्या देशामध्ये मी राजकारणात आणि मागच्या इतिहासात जाऊ इच्छित नाही, पण अहिंसेचे चांगले प्रयोगही केले गेले आणि भाबडे प्रयोग देखील पुष्कळ झाले। आपल्या देशात एक वेळ अशी होती की पारमार्थिक तत्व आणि राजकारण, राजकारणात जे आवश्यक आहे त्याच्याऐवजी तिथं काही पारमार्थिक तत्व केवळ एखाद्या व्यक्तीला वाटतं म्हणून वापरायचा प्रयत्न झाला। जर सगळेच राजकारणी तसे असते तरी देखील वेगळी गोष्ट होती, पण गांधींच्या कोणत्याही तत्वज्ञानाशी बाकीचे कोणी तसे सहमत नव्हते, त्यांचं वर्तनही कधीच तसं नव्हतं। त्या विषयात जरी पडायचं नाही असं म्हटलं तरी देखील याचे चुकीचे अर्थ समजल्यामुळं फार मोठं नुकसान होऊ शकतं। ज्यांना समजलं नाही की रामानी शस्त्र हातात घेतलं, खरं रामचंद्र हे नाव ऐकल्यावर कोदंडधारी राम डोळ्यासमोर उभा राहतो, पण ते त्यांचं नेहमीचं चित्र नाही। ज्यांच्या हातात खरं तर स्वभाव प्रकृतीप्रमाणे एखादं कमळाचं फूल असणं गरजेचं आहे, त्यांच्या हातात धनुष्यबाण होते, विशिष्ट कारणापुरते होते एवढंच। त्यांना कोणी हिंसक म्हटलं नाही, रामनामाचं जप करणाऱ्यांनी देखील लक्षात नाही घेतलं, ज्यांनी मरताना देखील हे राम म्हटलं। जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण, शरीरानी वाचेनी मनानी जगाचं सुख व्हावं म्हणून वर्तन करणं हे अहिंसेचं स्वरूप आहे। अजून एक गुण सांगितलेला आहे तो म्हणजे सत्यम, सत्य। या सत्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सुंदर ओव्या लिहिल्यात। या ओव्या जरी वाचल्या गेल्या असत्या असं म्हणू, बघा कशा आहेत। आता तिखळ होऊन मवाळ जैसे जातीचे मुकुळ, तसं म्हटलं तर कमल कलिका किती मवाळ असते, पण तिचं टोक तीक्ष्ण असतं आणि पाणी भेदून ते वर येतं। एकाच वेळेला अशा प्रकारे तिख आणि मवाळ, प्रसंगी तिख आणि प्रसंगी मवाळ होऊ शकणं हे सत्याचं स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। योग्य वेळेला तुमच्या आतून तेज बाहेर येणं गरजेचं आहे. नाहीतर नको त्या वेळेला हातपाय गाळून बसणं आणि नको त्या वेळेला विरत आठवणं. समर्थ म्हणतात तसं घरीच्या वरी खाय दाडा आणि बाहेरी दिन बापुडा. घरी बायको समोर चांगला त्वेषाने दातोट खात बोलतो आणि बाहेर मात्र दातखिळी बसल्यासारखा मी म्हणणारच होतो, मी असा करणार होतो, आता परत कधीतरी करीन म्हणतो. बाहेर नाही करू शकत, वेळ आली की काहीच नाही करत. असं नसलं पाहिजे. आता तिख होऊन मवाळ जैसे जातीचे मुकुर का तेज परी शीतळ शशांकाचे. तेजही असावं आणि शीतलताही असावी, जशी चंद्राच्या ठिकाणी असते तशी. या दोन्ही गोष्टी एकत्र असणं याला ज्ञानेश्वर महाराज सत्य असं म्हणतात. सत्य हे प्रकाशमान पाहिजे, सत्य हे तेजस्वीही पाहिजे, सत्य हे तीक्ष्णही पाहिजे, सत्य हे मवाळ देखील पाहिजे. जशी समोर वस्तू असेल त्याला ते तसं भासेल. शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू. रोग तर दूर झाला पाहिजे आणि जिभेला तर कडू लागलं नाही पाहिजे. काय म्हणतात बघा, शके दाविताची रोगू फेडू, रोग फेडून त्याने दाखवला पाहिजे आणि जिभे तरी नव्हे कडू आणि जिभेला मात्र कडू लागलं नाही पाहिजे. ते ओखद नाही मा गडू उपमा कैची, ही असली उपमा मला मान्य नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रोग गेला पाहिजे, कडू लागलं तरी चालेल, अशा सत्याचाही कधीतरी अवलंब करणं गरजेचं असतं. ते सत्य औषधासारखं असतं. सर्वसाधारणपणाने व्यक्ती भेकड होऊ नये. जेवढं जेवढं तत्वज्ञान अंगी मुरत जातं तसा तसा माणूस मवाळ मवाळ मवाळ, एखादा पेळू जसा असावा कापसाचा तसा असा होणं अपेक्षित नाहीये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अव्य लिहिल्यात, आता तिख होऊन मवाळ जैसे जातीचे मुकुळ. त्या कमल कलिकेपेक्षा तुम्ही मवाळ आहात की काय, पण ते देखील प्रसंगी तिख होऊन ते तीक्ष्ण होऊन बाहेर पडतं. का तेज परी शीतळ शशांकाचे. तेजही आहे आणि शीतलताही आहे. केवळ शीतलता नाही, केवळ तेजही नाही. आणि औषध जसं रोग नाहीसा करण्यासाठी जिभेला कडू लागायचंच, तसं कधी कधी सत्य हे असणार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नाडळे. एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. मऊ इतकं असतं की डोळे बुबुळे देखील धुवून घ्यावीत पाण्याने. इतकं मऊ शीतल स्वच्छ करणार आणि एरवी त्याच पाण्यामुळं पर्वताचे कडे देखील घासून घासून पाणी जाण्यासाठी म्हणून त्याला खड्डे पडतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या आत दडलेलं हे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनात तसं प्रगट झालेलं दिसत नाहीये, पण त्यांची सत्याची कल्पना मात्र त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज हे जगताला नेहमी मऊपणे बुबुळे पाणी जसं असतं तसेच आहेत. तिख होऊन मवाळ ते कधी तिख झाले नाहीत, ते नेहमी मवाळच होते. किंवा तेज परी शीतळ शशांकाचे. सूर्याचं तेज ते कधी झाले नाहीत, ते चंद्रमाचं तेज जरूर झाले आणि रोग निवारण करण्यासाठी म्हणून कडू औषधासारखे असे ते कधीच झाले नाहीत. पण त्यांचं हे मत आहे, त्यांची प्रकृती आणि त्यांचं जीवन कार्य हे लक्षात घेऊन त्यांचं वर्तन तसं जरी असलं तरी देखील असे भोळे बाबडे नव्हते असं याच्यावरून लक्षात येतं. तैसे तोडावा या संदेह तीख जैसे का लोह. संदेह रहित होण्यासाठी समोरची व्यक्ती जसं पोलादाला लावलेली धार असावी तिखट, तसं ज्याचं बोलणं असतं. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटू ऐसे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे की त्यांच्या जीवनामध्ये कठीण वज्रास भेदू ऐसे अशा वेळा कमी आल्या असतील किंवा आल्याही नसतील, पण तो बाणा होता याच्यात हे याच्यात काही शंका नाही. तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. हा ज्ञानेश्वर महाराजांचा गुण होता. पण तीख जैसे का लोह हा त्यांचा स्वतःचा गुण नव्हता, पण ज्ञानेश्वर महाराजांचं जे जीवन आहे ते जीवन सगळ्यांना मिळालेलं नाहीये. सगळ्यांना आपल्या जीवनात सत्या करता संघर्ष करावा लागतो, अहिंसेकरता देखील संघर्ष करावा लागतो याची त्यांना जाणीव आहे असा त्याचा अर्थ आहे. बोलणं असं की संदेह ज्या बोलण्यामुळे तुटलाच पाहिजे असं तिखट बोलणं जेव्हा वेळ येईल तेव्हा. नेहमी नाही तरी देखील श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. आणि एरवी माधुर्य देखील टिकं पडावं, माधुर्य देखील खाली जावं इतकं श्रवणाला मधुर मधुर असं. ऐको जाता ऐको ठाता कौतुके, कानाते निघती मुखे. असं बोलणं की जे ऐकू जाता खूप समाधान वाटावं, कौतुकाने ऐकतच राहावं असं. जणू कानाला जिभा फुटाव्यात आणि त्या बोलण्यास त्यांनी सेवन करावं इतकं मधुर. जे साचारिवेचे नि बिके ब्रह्म ही भेदी. पण कधी कधी गोड बोलणं हे भुलवतं माणसाला, बोलण्यामुळं भुलतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सत्याचं कौतुक असं की त्यांनी ब्रह्माचाही उलगडा होईल. एका बाजूला मधुर देखील आणि एका बाजूला अविनाश असा बोध देखील प्राप्त होईल. एरवी असं कानाते निघती मुखे असं जे बोलणं आहे त्याच्यात फसवण्याचा भाग कदाचित जास्त असतो. बोलण्याने फसतो स्वामीजी सांगायचे त्या भागेश्वर निवासच्या तिथं एक बिराड होत. ती मुलगी नोकरी निमित्ताने एक वर्ष दोन वर्ष तिला मुंबईत राहायला लागलं त्यांच्या चाळीतली किंवा आजूबाजूची. तर ती त्यांना गमतीने सांगत होती की मी रोज बसने प्रवास करत असे, तिथं इतका अप टू डेट असा मुलगा, रोज ठराविक वेळेला ठराविक लोक बस मध्ये चढतात तसा दिसायचा. रोज त्याला पाहायची सवय लागल्यामुळं तो जर दिसला नाही तर जरा बेचैन व्हायला लागली. दिसायलाही रुबाबदार होता. एकदा म्हणे असं झालं की तोही हिच्याकडे पाहायचा वगैरे, तोही म्हणे माझ्याकडे पाहायचा. एकदा बसमध्ये शेजारीच बसला आणि मला विचारायला लागला की शालात जातो काय. बाळासाहेब म्हणे बोलून बोलून आपण, पाहून बोलून एखाद्याच्या दर्शनाने आपण किती फसतो. मी असा विचार करत होते की काही दिवसातच त्याला लग्नाचं वगैरे विचारावं की काय, तर हा तर कोकणातला बाल आहे आमकडे. म्हणून दिसणं बोलणं कानाला गोड वाटतं म्हणून, केवळ आश्वासनं गोड वाटतात म्हणून किती लोक फसतात. आर्थिक दृष्ट्या फसतात, जन्माचे फसतात, किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवू नेणे, प्रिय बोलता येतं पण कोणालाही फसवू शकत नाही, सत्याचं वर्णन करता येतं. यथार्थ तरी खुपणे नाही कवडा. यथार्थ बोलतो पण कोणाला खुपेल असं बोलत नाही, हे नेहमीच. पण कधी कधी त्याला कसं बोलावं लागतं, कसं असावं लागतं याचंही वर्णन केलेलं आहे. एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी कीड. सगळं मराठी आहे बरं का, पण एक शब्द कळेल तर शपथ आहे. एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी कीड. आगीचे करणे उघड, परी जळवते साच. समजते काही? पारध्याचं गाणं हे कानाला फार गोड लागतं. परी साचाचा पाखाळी कीड, पण मृगाला मात्र ते घातक. तो भुंतो, त्याची शीळ असते, त्याचं गाणं असतं, त्याला भुंतो मृग, पण तिथं त्याचा घातच होतो. आगीचे करणे उघड, परी जळवते साच. हे जाऊ देत. अग्नी आपलं कृत्य उघड उघड करतो पण जाळून टाकतो. कानी लागता महूर, अर्थे विभांडी जिव्हार. ते वाचा नव्हे सुंदर लाव चिपा, म्हणून कानाला फार मधुर लागलं. पण बोलतो असा जरी मधुर असला तरी त्याचा जो खरा अर्थ असतो, कशा करता आलेला आहे, कसल्या सह्या घ्यायला आलेला आहे, त्याचा अंतस्थ हेतू काय आहे. अर्थे विभांडी जिव्हार, खरं म्हणजे जिव्हारी लागेल असं, अंतःकरण भेदून जाईल असं काहीतरी आपल्या बाबत. त्याला दुष्कृत्यच करायचं असतं. ते वाचा नव्हे सुंदर लाव चिपा, सुंदर अशी चेटकीण किंवा हाडं असावी. सुंदर हाडं काय गोष्ट आहे कोणत्या. परी पण बोलणं कसं असावं. अहिती कोपोनी सोप, अहित होता आहे आपल्या मुलाचं म्हणून भरपूर रागावते, वरवर रागावते. लालनी मऊ जैसे पुष्प, पण लालन पालन करण्यामध्ये जसं एक मऊ पुष्प फुल असावं, तिये मातेचे स्वरूप जैसे का होय. त्या मातेचं जे वर्तन असतं तसं सत्याचं स्वरूप आहे. तैसे श्रवण सुख चतुर, परिणमो निसाचार. बोलणे जे अविकार ते सत्य येथे. म्हणून काय काय गुण पाहिजेत, सत्याच्या ठिकाणी श्रवण सुख पाहिजे, चातुर्य पाहिजे. त्याचा परिणाम हा अतिशय चांगला हितकर असला पाहिजे. बोलणारा आचरणासकट बोलला पाहिजे, त्याच्या बोलण्यामध्ये विकार नसले पाहिजेत, ते सत्य असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सत्याचं ते स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. श्री राम.